chinimandi.com podcast.
कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिलासादायक वार्ता. शेतकरी वर्गाला 2 टप्प्यात कर्जमाफीचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे. फडणवीस सरकारच्या काळात ऑनलाईन कर्जमाफीवरून उडालेला गोंधळ आणि कर्जमाफी झालेला विलंब यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली होती. त्यामुळे पुन्हा ऑनलाईनच्या फंदात न पडण्याचा विचार विद्यमान सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच दिला जाण्याची अपेक्षा ठाकरे सरकारकडून आहे, तर दुसरा टप्पा एप्रिल 2020 दिला जाण्याचा अंदाज आहे. सरकारकडून कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी टीम नियुक्त करण्यात आली आहे. ऑनलाईन कर्जमाफीऐवजी ऑफलाईन कर्जमाफी देण्यावर विद्यमान सरकारचा भर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल अधिवेशनात सरकार आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना ही बातमी शेतकरी वर्गाला दिलासा देणारी ठरणार आहे.